विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांच्या उभारणीचं उद्दिष्ट मिळालं असून आज आपण 5 लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपूर्द करत आहोत. पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपूर्द करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनानं महाराष्ट्रासाठी 30 लाख घरं मंजूर केली आहेत. त्यातल्या 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम साताऱ्यातल्या सैनिक स्कूलच्या मैदानावर आज पार पडला त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यानं केंद्रीय कृषीमंत्र्यांना विनंती केल्यानुसार त्यांनी आजपासून 12.35 रुपये दरानं कांदा खरेदी सुरू केली आहे असंही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांच्या इंधन कपातीच्या आवाहनानुसार पुण्यातही उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आवश्यक सुरक्षा कायम ठेवत अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यानुसार नव्या पद्धतीनं दौऱ्यांचं नियोजन केलं जात आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. यापुढे बाहेरगावी होणाऱ्या दौऱ्यांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक वाहनं ताफ्यात सहभागी होणार नाहीत याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांवर सोपवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तब्बल 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 93 कोटी रुपयांची त्यामध्ये वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित महत्वाकांक्षी प्रकल्पांना यामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला त्यात हा निर्णय घेतला गेला. पेशवेकालीन कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत जलवाहिनीच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी पुणे महापालिकेनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. या कामाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली असून सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलवाहिनीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वेक्षण आणि प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामं निधीअभावी ठप्प झाली आहेत. शासनाकडून अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्यानं तब्बल 604 योजना अर्धवट अवस्थेमध्ये रखडल्या असून त्याचा फटका ग्रामीण भागातल्या नागरिकांना बसत आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशानं जलजीवन मिशन अंतर्गत 1,239 योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. 2020-21 पासून या योजनांना शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 7 गावांमधल्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांच्या प्रकल्पांसाठी आता केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे महापालिकेला लवकरच 710 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. देशातल्या प्रमुख शहरातल्या पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र सरकारनं 4 लाख कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असून त्यातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकांनी राज्य सरकारमार्फत प्रस्ताव सादर केले आहेत. पुण्याला मिळणाऱ्या निधीतून वाघोली, मांजरी, हंडेवाडी, औताळेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत 920 एकर जमिनींसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमती दर्शवली असून गेल्या 4 दिवसात तब्बल 115 कोटी रुपयांच्या मोबदल्याचं वितरण करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेली स्मार्ट सिटी कंपनी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातल्या 14 अनुभवी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी न करता महापालिकेमध्ये एकवट मानधनावर सामावून घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली. याबाबतची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. पुण्यातल्या बालेवाडी परिसरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवरचा उपाय म्हणून महापालिकेनं पीएमपी बस डेपोची मोकळी जागा कचरा संकलन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली गेली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 तर किमान तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण 40 अंशांच्या आसपास राहील. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.